करण सुख देव देखण पंढरीता सुख देव देखण सुखेला चावले सुखेला चावले सुखेला चावले संत चंद्र भागे आले पंढरीता सुख देव देखना पंढरीता चंद्र भागे स्नान चंद्र भागे स्नान आ कुंडलिका से दर्शन चंद्र भाग्य
देखना पंढरीता एक नाट्य गीत म्हणतो आणि मग दोन निर्मोळी भजन म्हणतो.
Yeah. Jai 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 Yeah. Yeah.
ज्ञान चलता है दुर्गाई ज्ञानी ज्ञान सुनता है दुर्गाई ज्ञानी ज्ञान गगन में आवाज हो रही जीनी धीनी 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 जीनी धीनी
मुखबाजू जे मत आपल्या सगळ्यांना अतिशय अतिशय आनंदामध्ये असं त्यांनी पार बुडवून टाकलं. सुनता है गुरु ज्ञानी, ज्ञानी गुरु ऐकतात, गगन में आवाज हो रही झीनी झीनी. अतिशय पातळ पारीक असा अनाहत ध्वनी ज्ञानी गुरु गगनामध्ये होणारा आवाज ऐकतात. खरंच तुम्ही म्हणालात तसं मागच्या वेळेला हे गाणं तुम्ही निर्गुणी भजन गायलेलं होतं, पण या भजनाच्या वेळेला मला नेहमी अतिशय उत्कट अशा ध्यानाचा किंचित काळ अनुभव आल्याखेरीज राहत नाही. असं असल्यामुळं ते परत परत ऐकावं असं वाटतं. ज्याच्याकरता तासभर बसल्यानंतर शेवटी शेवटी जे होतं ते तुम्ही सुरू केल्याबरोबर होता. समर्थांनी धन्य ते गायनी कळा असं म्हटलेलं आहे, आणि सगळे भक्त उत्तम गात असत तसं हनुमंत गात असत, समर्थ गात असत, विवेकानंद गात असत. स्वामीजींची अशी एक इच्छा होती की गायकाला पारमार्थिक अंग असावं. जसं पारमार्थिक अंग असलेल्या व्यक्तीला गाणं आवडतं, तसं उलट्या बाजूने देखील आणि गायक अथवा गायनाच्या कलेमध्ये नाद आणि सुरामध्ये रमलेला हा एक प्रकारचा आतला आनंद घेतच असतो, त्या आनंदाच्या जवळ तो निश्चित जातो. मला तर बऱ्याच वेळेला अनुभव येतो की कोणी वाजवत असेल आणि डोळे मिटून बसलं की थोड्या वेळाने आतच ते वाजतंय असा अनुभव यायला लागतो. कोणी गात असेल आणि आपण डोळे मिटून बसलो तर आतूनच ते सूर उमटतात की काय असं वाटायला लागतं, आणि थोड्या वेळाने ते सूर बाजूला जाऊन आपल्या आतल्या आनंदाशी आपण खरंच समरस होऊन जातो, एकरूपता पावतो. संगीतामध्ये आत्मदर्शनापर्यंत नेण्याची शक्ती निश्चित आहे. खूप आनंद झाला राहुल. मागच्या वेळेला सद्भक्त शेखर कुंभोजकर मागच्या गुरुवारी इथे येऊन गेले आणि आज ते इथं ऐकायलाही आहेत. खरं म्हणजे ही ओळख, राहुल देशपांडेंची ओळख मी तुम्हाला करून द्यायचं असं विशेष कारण नाही. सुरुवातीला परिचय करून देण्याच्या ऐवजी मी शेवटी माहिती सांगतो आहे आणि तीही माहिती ते कसे प्रसिद्ध आहेत ही सांगत नाहीये, कारण आपल्या सगळ्यांना ते माहीतच आहे. पण त्यांच्या गुरूंचा उल्लेख केला की त्यांना बरं वाटेल म्हणून मी सांगतो की पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे त्यांचं प्राथमिक संगीताचं शिक्षण झालं. नंतर सुमारे 8 वर्ष उषाताई चिपलकट्टींकडे ते शिकले. उषाताई आपल्या केंद्रात येत असत आणि गात असत. आपल्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमात देखील त्यांनी अभंग म्हटलेले आहेत. पंडित कुमार गंधर्वांचे सुपुत्र पंडित मुकुल शिवपुत्र यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. माझी अशी कल्पना की एक महिन्यापूर्वी पेपरमध्ये मी वाचलं की एका संगीत महोत्सवात पंडित मुकुल शिवपुत्र गाता गाता त्यांनी त्यांचं गाणं अर्धवट सोडलं आणि पुढचं गाणं राहुल गाईल असं म्हणाले. अशा प्रकारची काही मी बातमी वाचल्यासारखं मला वाटतं आणि पेपरनी खूप रकाने भरून कौतुक केलेलं होतं की तितक्याच ताकदीनी नंतर राहुलनी गाणं गायलं. बरं रे राहुल, असं काही झालेलं. सवाई गंधर्व महोत्सवात देखील राहुलचं गाणं झालेलं आहे. अनेक परदेश दौरे आणि पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मुख्यतः उल्लेख करायचा आहे जो भावनिक अंगानी त्यांना देखील भाग्य वाटावं असाच आहे, तो म्हणजे पंडित वसंतराव देशपांड्यांचे ते नातू आहेत. आणि कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये त्यांचे आजोबा जी भूमिका करत असत खासाहेबांची, मी वसंतरावांचं कट्यार काळजात घुसली पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पद्माकर देशपांडे पद्माकर कुलकर्णी चिंचवडचे काम करत असत तेही पाहिलेलं आहे. त्याच्यामध्येही राहुल काम करतात आणि सध्या संशय कल्लोळ मध्ये अश्विन शेठची भूमिका ते रंगवतायत. पेपरमध्ये फोटोसकट ते सगळं आलेलं होतं. तबल्याला निखिल फाटक. आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांवरून म्हणजे गाणं आणि खरं म्हणजे चांबडं पण इतकं गोड वाजतं. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण पंडित सुरेश सामंत यांच्याकडे झालं. सध्या पंडित योगेश समसी यांच्याकडे ते मार्गदर्शन घेत आहेत आणि अनेक नामवंत कलाकारांना त्यांनी साथ संगत केलेली आहे आणि राहुल बरोबर ते नेहमी साथीला असतात. अभिजितमुळे हा योग आला. अभिजित हळबे राहुल देशपांडे यांच्याकडे गेली 11 वर्ष गाणं शिकतो आहे. पंडित शरद गोखले यांच्याकडे 8 वर्ष अभिजित देखील गाणं शिकत असे. अशा प्रकारचा हा फार सुंदर योग आला. या निमित्ताने राहुलचे आई वडील देखील इथं आलेले आहेत. त्यांची पत्नी देखील इथं आलेली आहे. तुमच्या सगळ्यांचं मी कार्यक्रमाच्या शेवटी स्वागत करतो, कारण सुरुवातीला बोलायला काही सवड झाली नाही आणि आपण परत परत इथं जरूर यावं मधून अधून असं मी राहुललाही सांगतो, राहुलच्या बाबांनाही सांगतो. आणि राहुलला सांगितलं की तुम्ही यालच, तुम्हाला सगळ्यांनाच मी सांगतो. आपण एक अल्पसा सत्कार करूया पंडित राहुल देशपांडे, त्याच्यानंतर श्रीयुत निखिल फाटक. खूपच सद्भक्त अभिजित, एक मिनिट भर आपण डोळे मिटून शांत बसू. हरी 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 स्वामी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.